हक्काने वाजवणार आणि निळाच गाजवणार।
परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। सत्ता कुणाची असो कायदा बापाचाच असणार। जगाला शांतीचा समतेचा आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि 14 एप्रिल 1891 साली या विश्वात या महामानवाने जन्म घेतला असे परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन।
आपल्याला जो नडला त्याला तिथेच फोडलं।
आमा नको बा भीमा त्या कागदी नोटांवर, नाव तयाचे आहे सारा जगाच्या ओठावर। असतील किती नोटावाले पण कायदा भीमाचा नाचवतोय सर्वांना एका बोटावर।
अरे तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर, आम्ही चालतो फक्त बाबासाहेबांनी दाखवलेल्या वाटेवर।
मित्रांची साथ आहे, आम्ही सर्व एक साथ आहे, कितीही काही झाले तरी आमच्या डोक्यावर भीमरायांचा हात आहे।
आपल्याला एकच कळतो, जो पण उचलेला आपल्यावर हात त्याला दाखवायची त्याची अवकाश, ते पण भर जाऊकार।
दुश्मन का चेहरा गम से सूख जाएगा, हौसला बुलंद रखोगे तो वक्त भी रुक जाएगा। कहते थे मेरे बाबा साहब, अगर रहोगे एक साथ तो तुम्हारे आगे इंसान क्या चीज है, आसमान भी झुक जाएगा।
प्रेम तर सगळेच करतात, पण जिच्याकडून ममता मिळते तिला रमाई म्हणतात। तेलाने तर सगळेच दिवे लावतात, पण जो पाण्याला आग लावतो त्याला भीमराव म्हणतात।
लिहिली भीमाने घटना महान, आम्हाला दिले हक्क समान, नव्हते कायद्याचे आम्हाला ज्ञान, भीमामुळे वाढली आमची शान। परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। गरज उठे गगन सारा, समंदर छोड़े अपना किनारा, हिल जाए जहान सारा जब गूंजे जय भीम का नारा। आपल्याला जोर नडला की त्याला आम्ही तिथंच ठोकला। लाख दिए जलाले अपनी गली में, मगर रोशनी तो हमारे आने से ही होगी।
हक्काने वाजवणार आणि निळाच गाजवणार।